कशी लागते बघून आहे ना आणि चेहऱ्यावरती शाईन खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियाना चौथं केलं स्टाईल केलं तिच्या समोर फिक्का गोल्ड बोलायला पक्की बोल्ड खरंच खूपच